विविध भारती पुणे, वेदांगी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत। देशातील आगामी लोकसभा निवडणुका 19 एप्रिल पासून 7 टप्प्यांमध्ये सुरू होणार आहेत। मतमोजणी 4 जून रोजी हाती घेण्यात येईल असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं। यासोबतच संपूर्ण देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। देशामध्ये 97 कोटी नोंदणीकृत मतदार असून 1,82,00,000 मतदार प्रथमच मतदान करणार आहेत। वर्तमान लोकसभेचा कार्यकाळ यावर्षी 16 जून रोजी संपत आहे। सिक्कीम, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचीही घोषणा यावेळी करण्यात आली। लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलला 102 जागांसाठी होईल, दुसरा टप्पा 26 एप्रिलला 89 जागांसाठी, तिसरा टप्पा 7 मे रोजी 94 जागांसाठी, चौथा टप्पा 13 मे रोजी 96 जागांसाठी, पाचवा टप्पा 20 मे रोजी 49 जागांसाठी, सहावा टप्पा 25 मे रोजी 57 जागांसाठी तर अंतिम सातवा टप्पा 1 जूनला 57 लोकसभा जागांसाठी होणार आहे। पुणे महापालिका आयुक्त म्हणून डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी आज विक्रम कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला। विक्रम कुमार यांची एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे। गेली 3 वर्ष 8 महिने विक्रम कुमार यांनी पुणे महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिलं। बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या रिसर्च सोसायटीची सुवर्ण महोत्सवी परिषद आज पार पडली। या परिषदेमध्ये जंतू संसर्ग प्रतिबंध, उपचार आणि नवीन संशोधन या विषयावर तज्ज्ञांनी सादरीकरण केलं। या परिषदेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून सुमारे 1400 डॉक्टर्स उपस्थित होते। जंतू संसर्ग या विषयाशी निगडीत 200 अधिक संशोधनं सादर करण्यात आली। महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून अहवाल आणि भित्तीपत्र मांडण्यात आले। गोवर रुबेला आजाराचं डिसेंबर 2024 पर्यंत निर्मूलन करण्यासाठी कॅचअप मोहीम सुरू करण्यात आली आहे। या अंतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या 7,377 बालकांना एमआर लसीची पहिली तर 5,574 बालकांना दुसरी मात्रा देण्यात येणार आहे। आरोग्य विभागाकडून कॅचअप मोहिमेत गेल्या 3 महिन्यांमध्ये लसीकरणाचं 87% उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलं असल्याची माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉक्टर प्रवीण वेदपाठक यांनी दिली। नव्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 7 वर्षात पुणे जिल्ह्यात 1,287 जणांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आलं आहे। त्यात पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या स्थलांतरितांचा समावेश आहे। नव्या कायद्यानुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजाचा निर्वासित लोकांना भारताचं नागरिकत्व मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे। मात्र या कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तान तसंच बांगलादेशातून हे निर्वासित पुण्यात आले आहेत। त्यापैकी 324 जणांनी भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले होते। सध्या त्यातील 287 जणांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आलं असून त्यात पाकिस्तानातील 286 हिंदू निर्वासितांचा समावेश आहे। 19 जणांचे अर्ज नाकारण्यात आले असून 18 जणांच्या अर्जावरील प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। पुणे महापालिका प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले आणि पावसाळी गटारं स्वच्छ करण्याच्या निविदा या पूर्वगणन पत्रकापेक्षा 10-53% कमी दरानं आल्या आहेत। सुमारे 11 कोटी रुपयांच्या 23 निविदांना स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे। अग्रवाल क्लब पुणे चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांनी संयुक्तपणे लवळे इथल्या रुग्णालयात विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि हाताची शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिरात 36 रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली। शिबिराचं हे 12वं वर्ष होतं। ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राणा प्रताप संघातर्फे आज श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। हेमंत जोगदेव यांच्या निधनामुळे क्रीडा क्षेत्रातील एका ध्यास पर्वाचा अंत झाला असून ऑलिम्पिक कोष तयार करण्याचं त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग फुटबॉल स्पर्धेत वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघानं मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंट डिझाईनवर मात केली। दुसऱ्या लढतीत कोल्हापूरच्या DYPCET संघानं आकुर्डीच्या पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाचा 2-1 असा पराभव केला। हा होता आजचा पुणे वृत्तांत। उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताजा पुणे वृत्तांतमध्ये। नमस्कार।